सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम् या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः
या देवी सर्वभूतेषु चेतने नमस्तस्यै 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 नमो नमः
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्य विधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
दर्शन छान झालं ना मग हॅलो मिस्टर, तुमचा प्रॉब्लेम काय? एवढा वेळ मी साला हॉर्न वाजवतोय आणि
शेखर, अरे
श्री
अरे किती वर्षांनी भेटतोयस तू आणि असतोस कुठे तू?
अरे इथे असतो मी.
काय सांगतोयस काय?
अरे होय श्री.
अरे राजा, तब्बल 10 वर्षांनी भेटतोय आपण. बर, एक मिनिट तुला ओळख करून देतो. ही माझी मिसेस पूजा.
नमस्कार रोहिणी.
आणि काय रे, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची?
काय सांगू तुला श्री,
जगावं की मरावं हे समजत नाहीये. जीव आहे म्हणून जगतोय झालं.
शेखर, अरे काय भरळतोस काय तू? तुझ्यासारख्या खंबीर माणसाचे हे असे निगेटिव्ह विचार? मला सांग नेमकं काय झालंय.
छोड दे यार, आपलं नशीबच फुटकं. दररोज नवीन अपयश. जाऊ दे,
निघतो मी.
अरे निघतो काय? हे बघ शेखर, आम्ही आता तिरुपतीहून आलोय. आता महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि मी घरी निघालो होतो. तू एक काम कर, तू आमच्याबरोबर घरी चल. बालाजीचा प्रसाद पण घेशील आणि आपलं बोलणं पण होत.
मी थोडा घाईत आहे, येईन मी सवडीनं.
सवडीनं नाही, तू उद्या माझ्या घरी येतोयस, कळलं? हे माझं कार्ड, हे तुझ्याकडे ठेव आणि मी वाट बघतोय, तू येतोयस नक्की.
ओके, उद्या सकाळी मी नक्की येईन. चल निघू मी.
तुझ्या आपुलकीनं भारावून गेलोय मी.
अरे अरे वेड आहेस का तू? फॉर्मॅलिटी काय पळतोयस? हे बघ, मी तुला आज इथं बोलवतोय निवांत गप्पा मारायला. शेखर, मला आता मन मोकळेपणानं तुझे सगळे प्रॉब्लेम सांगून टाक.
श्री, तुला माहीतच आहे माझ्या जन्माच्या 8व्या दिवशी माझी आई गेली. वयाच्या 8व्या वर्षी माझे वडील गेले. या अनाथ मुलाला मायेच्या पंखाची ऊब देणारी आद्याही गेली. मी पुन्हा पुन्हा पोरका होत राहिलो श्री.
मला कल्पना आहे तिची.
शिक्षण संपवलं, व्यवसाय क्षेत्र निवडलं, लग्न झालं. वाटलं आता सुखाचे दिवस आले, पण नाही. अपयशानं माझा पुरता पिच्छा पुरवला होता. मनावरचं दडपण चेहऱ्यावर न आणता मी एक एक दिवस ढकलत होतो श्री. पण
अरे पण आम्हाला माहित असलेला तो पोलादी मनाचा खंबीर शेखर आहे कुठे?
काळानं घातलेले घाव सोसता सोसता माझ्या मधला खंबीर शेखर संपला श्री. आता उरलाय तो कमकुवत मनाचा ठिसू शेखर. केवळ मृत्यू येत नाही म्हणून नाईलाजाने जीवन जगत असलेला शेखर. अंधारात हरवलेला
शेखर. अरे पण याच अंधारात जगण्याची आशा देणारी एखादी तरी ज्योत उजळेल असं नाही वाटत तुला?
स्वप्नावर जगणं सोडून दिलंय मी.
पण माणसानं खोट्या स्वप्नात जगूच नाही. कधी स्वतःची स्वप्न स्वकर्तृत्वानं साकार करावीत आणि मग त्या साकारलेल्या स्वप्नात हसत रमत जगावं.
मान्य, हेच तत्व मान्य करून मी जीवन जगत होतो. पत्नीची उत्तम साथ हा जगण्याचा आधारही आहे. आमच्या संसार वेगळीवर एक छान पूर्वी उमललं. संकेत आमच्या जीवनात आला
शेखर. अरे काय की बरेच वर्षात आपण कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे, त्यामुळे तुझ्या आयुष्यातल्या या सगळ्या घडामोडी आम्हाला माहितीच नाही. पण तरी देखील आज जो तुझ्यात नकारात्मक स्थूर निर्माण झालाय.
असंच असतं यार, मोती मोती म्हणून दवबिंदू पकडायला जातो, ते काहीच लागत नाही.
शेखर, अरे आयुष्य म्हटल्यानंतर असे छोटे मोठे दुःखाचे प्रसंग येणारच, पण म्हणून आपण खचून जायचं नसतं आणि असं स्वतःच्या अस्तित्वाला सुरुंग लावायला उठायचं हे तर अजिबातच नाही.
ऐक माझी कर्मकहाणी. मी, माझी पत्नी, माझा मुलगा या सुरेख त्रिकोणा करता जीवनाचं सारं अपयश पचवून मी परिस्थितीला सामोरा गेलो होतो.
प्रत्येक वेळी सुख मिळण्यापेक्षा तुला तडजोडच अधिक करावी लागते. पावला पावलावर दुःख आणि अपेक्षा भंगाचे निखारेच.
अपेक्षा भंग दुःख हो, हे असं काय बोलता आहात तुम्ही?
अशीच अशीच तडजोडीची शाल पांघरून जगती असतो दीपा.
हे पहा, आधी हे सगळे विचार मनातून काढून टाका पाहू. अहो, चार चौघींसारखे अंगावर कपडे आहेत, अंग बर नसले ना तरी पुरेसे दागिने आहेत.
मनापासून प्रेम करणारा निर्व्यसनी नवरा आहे
आणि तो दररोज नवीन अपयशाचा धनी आहे, असंच ना?
अनेक वेळा अपयशाला हेही तितकंच खरं आहे. चालता उद्योग बंद पडून कर्जाचा डोंगर पेलावा लागला. मालकाचे नोकर होऊन नोकरी करावी लागली म्हणून माझा नवरा ध्येयापासून दूर पळाला नाही की अपयशानं खचून त्यानं संसाराकडे दुर्लक्षही केलं नाही. या गोष्टीची मला जाणीव आहे आणि अभिमान देखील आहे. होय शेखर, आपल्या संसारात मी पूर्ण सुखी आणि समाधानी आहे.
याच भाग्याचा मला आनंदही आहे. तुझ्यासारखी समजूतदार पत्नी ही परमेश्वराची कृपाच आहे.
बस अहो, अंधारानंतर प्रकाश हा येणारच, हा निसर्गाचा नियमच आहे. अगदी असच, दुःखानंतर सुख हे येणारच. शेखर, सावटपणा पुरे, बालिशपणा नको. संकेत आता जाणता झालेला आहे. चल तेव्हा त्या शांतपणे झोपा बघू. चला.
ओके मॅम, गुड नाईट.
दीपा, अगं माझा टिफिन घेऊन ये. बाळा असेल तर राहू दे, मला उशीर होतोय.
आधीचा संकेत तर नाही, मी शाळेत जाताना रडतो.
चालेल ना बेटा,
त्याची तयारी करा. बघू
मानेवरचा हा डाग मोठा होतोय. तू डॉक्टरला विचारलंस का? तुला तीन तीन वेळा बजावलं होतं. मला उशीर होतो, मी निघतो. मी त्याला शाळेतून घेऊन
याची तयारी करते आणि याला घेऊन बाबा पण असेल ना, आपली वॉटर बॉटल खाली पाडली.
मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली ना मिस्टर परांजपे, ते तुमचे चोचले पुरवण्यासाठी नाही. मला इथे प्रत्येक काम वेळेवर आणि शिस्तबद्ध झालं पाहिजे.
येस सर.
हे बघा, याच्यामध्ये जर कोणी हायगाय केली तर त्याला सरळ काढून टाका विदाउट नोटीस.
येस सर.
ओके.
या वेळच्या पेशीट मध्ये सानेचं पे कटिंग दिसत नाहीये.
सर, त्याने फार गायवाय केली होती.
शट अप. तुमची ही भूतदया मला खड्ड्यात टाकेल परांजपे. अहो, इथे व्यवहारात भावनेला स्थान नाहीये.
सॉरी सर.
एक मिनिट सर.
यस,
यू मे गो मिस्टर परांजपे. सर,
आपण मला बोलवलं सर.
तुम्ही स्वतःच कर्ज भागवण्यासाठी 50,000 उचल केली.
यस सर.
मग त्याच्या रिटर्न्सची कमिटमेंट काही अजून केली नाही.
सॉरी सर.
काही एक बोलू नका. लायकी नाही तुमची. स्वतःचा धंदा बुडवून कर्ज बाजारी झालेल्या एक बेजबाबदार माणसाची अपॉइंटमेंट करून माझी चूक झाली का?
सॉरी सर.
हे बघा, सॉरी म्हणून प्रश्न संपत नाहीत. मला माझी सगळी रक्कम एक हाती पाहिजे.
पण सर,
मिस्टर साने, परांजपे ना मॅनेज करून मागच्या महिन्याचं पेमेंट टाळलं तुम्ही. याचा अर्थ यू आर अनेबल टू पे माय लोन, किंवा तुमची तशी इच्छा दिसत नाही.
तसं नाही सर, पण
तुम्हाला दिलेली रक्कम मी कायदेशीररित्या दिली आहे आणि तुम्ही दिलेले ते सगळे चेक्स माझ्याकडे आहेत, त्यामुळं तुमच्यावर मी लीगल ऍक्शन घेऊ शकतो मिसेस साने.
सॉरी, तुम्ही कोणत्याही प्रकारचे कारण किंवा स्पष्टीकरण न देता इथून आता निघा. आय से आउट. निघायचो. नोकरी करता येत नाही आणि निघाले उद्योगपती बनायला. शिट.
शेखर,
शेखर 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 शेखर
शेखर खाय हो एवढं दचकलात का
नाही कुठे नाही दचकलो
नाही दचकलात आज ऑफिस मधून टिफिन जसाच्या तसा घरी परत आणलाय तुम्ही
हो नाही म्हणजे ऍसिडिटीचा थोडा त्रास होत होता म्हणून
हो का न जेवल्यानं ऍसिडिटीचा त्रास कमी होतो का
नाही तसं काही नाही
तसं काही नाही ना मग गपचूप जेवायला चला चला बघू
दीपा प्लीज तू जेवून घे ना
तुम्ही उपाशी झोपणार आहात का
नाही ग ऑफिस मधून बाहेर पडलो भूक लागली म्हणून नाश्ता घेतला
खोट बोलायची सुद्धा हिम्मत लागते मला सांगा ऑफिस मध्ये आज काही घडलंय ना
ऑफिस मध्ये नाही काहीच नाही
माझ्यापासून काही लपवावं असं वाटतं का तुम्हाला
नाही ग तसं काही नाही
तसं काही नाही ना मग उठा आणि शहाण्यासारखे दोन घास खाऊन घ्या आणि शांतपणे झोपा मी तुम्हाला काही विचारणार नाही
दीपा प्लीज
असं अन्नावर राग काढू नये
राग नाही ग आज माझी तब्येतच बरी नाहीये दीपा प्लीज
मी कोणीच नाही का हो तुमची
दीपा
अहो तुमच्या सुखाबरोबर दुःखाचीही वाटेकरी आहे मी तुमच्या सोबत मीही खचले तर आपल्या संकेतच काय ही जाणीव ही जाणीव स्पर्शही करत नाही का हो तुम्हाला
याच भीतीनं मी तुला काहीही बोललो नाही दीपा
शेखर एक दरवाजा जेव्हा बंद होतो तेव्हा दुसरे दोन दरवाजे उघडलेले असतात पण हे खचलेल्या माणसाला दिसत नाही
दीपा तुझा समजूतदारपणा हाच माझा जगण्याचा खरा आधार आहे
ओके बाबा ओके अहो तुमची वाट पाहून मी परांजपे साहेबांना फोन केला होता
दीपा
तुमचा सगळा प्रॉब्लेम कळलाय मला आणि त्याच्यावर एक छानच सोल्युशन काढलंय मी
दीपा ए दीपा अग उशीर होतोय किती वेळ चल मी निघालो बघ
आले आले अहो किती घाई करता जरा धीर आहे की नाही तुम्हाला
अग पण
पण मी काय नाही हे घ्या बाजारात जा आणि हे माझे दागिने विकून येऊ
दीपाली
दाग दागिन्यांना निर्माणची हौस नाहीये मला फार विचार करता हे बघा शांत चित्तानं निघा बघू चला ते काही नाही आणि हो टिफिन मध्ये अन्न शिकत राहिलेलं मला अजिबात चालायचं नाही कळलं या बघा संध्याकाळी लवकर यायचं जास्त उशीर करायचं नाही
सहानुभूती शब्दासाठी मोठ मोठ्या रकमांवर जर मी डोळेधाक केले ना तर मला दिवाळं काढावं लागेल मिस्टर परांजपे
सर शेखर खूप अडचणीत आहे
अरे पण त्यांनी मागील रक्कम देखील दिलेली नाहीये आणि इन्स्टॉलमेंट छोट्या असताना सुद्धा
सर मध्यमवर्गीयांना अपुऱ्या पगारात घर चालवणे फार कसरत करावी लागते सर
स्टॉप इट मिस्टर परांजपे
मे आय कम इन सर
येस
सर आपणाकडून घेतलेली रक्कम मी परत करतोय माझ्या अकाउंटवर बॅलन्स केलाय सर प्लीज चेक पास करून घ्या
मिस्टर परांजपे हा चेक पास करून घ्या आणि मिस्टर साने
यस सर
इथे नोकरी करायची असेल तर यापुढे कोणत्याही ऍडव्हान्सची मागणी करायची नाही
दीपा, ए दीपा,
आले आले आलेस का घरात?
अरे वहिनी तुम्ही किती दिवसांनी आलो तू?
आपल्या दागिने आणले म्हटलं दाखवावे तुला.
हो का? चला त्या निमित्तानं तरी तुम्हाला आमची आठवण झाली. बसा ना, मी आलेस ना तुमच्यासाठी पाणी.
नको, अगं प्युरिफायरच्या पाण्याची सवय झाली आहे ना, शिवाय तुमच्या घरात फ्रीज सुद्धा नाहीये.
काय माहितीये का वहिनी, आमच्या सर्किटला सर्दीचा प्रॉब्लेम आहे म्हणून नाही घेतला.
असू दे, घ्याल पुढच्या उन्हाळ्यात. अगं आणि सवय नसली की सगळं चालतं. हे बघ, ही हिऱ्याची अंगठी आणली मी.
अय्या किती छान आहे हो.
40 सेंटचे 6 डायमंड, रिअल डायमंड हो.
एकाचे 6,000. हो का?
हो. हे बघ, हा हार बघितलास? नवीन डिझाईनचा वाटला म्हणून घेतला. अगं तसे पूर्वीचे 2 हार आहेत माझ्याकडे. पण तुला आवडलाय ना?
हो, खूपच आवडला. आणि तुमच्या घरात तर तो अधिकच खुलून दिसतोय.
अगं घातला म्हणजे छान दिसणारच की, त्यात कसलं आलंय गळ्याचं कौतुक. दीपा, अगं काल सकाळी शेखर भाऊजी सोनाराच्या दुकानात दिसले होते.
हो गेले असतील, काही कल्पना नाही.
मला वाटलं काहीतरी नवीन खरेदी असेल, पण म्हटलं एकटेच कसे काय?
काही बोलले नाहीत मला ते.
बर असू दे. अगं आता आमची फक्त नवीन कार घ्यायची राहिली आहे बघ. आता एवढं सगळं सोनं घालून त्या रिक्षात बसून यायचं म्हणजे शी फारच ऑकवर्ड वाटतो.
खरं आहे तुमचं.
दीपा, अगं तुझ्या गळ्यात मणिमंगळसूत्र नाही? आणि सगळे दागिने कुठं गेले?
होय नी, घरात दागिने घालून कुठं मिरवायचंय? कपड्यात काढून ठेवलो. अगं बाई 5 वाजले.
अरे होय की, मला पण गेलंच पाहिजे. आणि मला तरी तुझ्याकडं बसायला कुठं वेळ आहे? चल येते मी.
अहो तसं नाही बाई, संकेतला शाळेतून आणायला उशीर होतो ना म्हणून म्हटलं.
बरं,
आणि पुन्हा नक्की या. हा
येईल.
काही अर्थ नाही माझ्या आयुष्यात, नेहमी संकटांचा पाऊसच. जीवन आहे म्हणून जगतोय झालं.
अहो घडतात अशा गोष्टी. दिवस झाला की रात्र, रात्र झाली की दिवस. ऊन पावसाचा खेळ आहे.
संकेत
हा सगळा तुझा बेजबाबदारपणा आहे दीपा।
शेजारी उभा होता ना, मग सांग ना कुठे गेला आणि कसा?
शाळेतून निघताना भूक भूक करत होता आणि
रडून प्रश्न सुटणार नाहीये दीपा।
खूप शोधलं त्याला
मला तर काहीच सुचत नाहीये, कुणाला सांगावं कुणाची मदत घ्यावी काहीच कळत नाहीये मला। वेड्या सगळं काहीतरी बोलू नको दीपा, आपण पटकन पोलिसात जायला हवं, त्याचा एखादा फोटो मिळतोय का बघ। हो हे लाईट्स पण नेमकी याच वेळी गेलेत, ती मेणबत्ती घे आणि फोटो मिळतोय का बघ। वेड्यासारखी वागू नकोस,
स्पष्ट झालं आहे। आज अशा दोन तक्रारी दाखल झाल्या। शहरात एके ठिकाणी एका मुलाचं प्रेत आढळून आलं आहे, मात्र त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अपयश आलं आहे। या प्रेतांचा मुलं पळवणाऱ्या टोळीशी काही संबंध आहे का, या दिशेनं पोलीस तपास करत आहेत। या घटनेनं मात्र परिसरातल्या पालक वर्गात घबराट पसरली आहे। Thank you.
वर्ष झाली या घटनेला संकेत नाही मिळाला. तो कुठे आहे, आहे की नाही याचा काहीच पत्ता नाही. आम्ही जगत आहोत ते आमच्यात आत्महत्या करण्याची हिंमत नाही म्हणून.
सो सॅड. डोंट वरी शेखर. जेव्हा सगळे मार्ग संपून आपण अगदी निराधार झालो असं वाटू लागतं ना, तेव्हा नेमका एक मार्ग सापडतो आणि तो म्हणजे परमेश्वर. आता ते परमेश्वराच्या चरणी लीन दीन होऊन काही मान तो नक्की देईल. अरे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हा बालाजीचा प्रसाद घे. खरं तर तुला यासाठी सुद्धा घरी यायचा आग्रह केला होता मी.
आणि घरी जाताना घरच्यांसाठी घेऊन जातो प्रसाद.
शेखर आता कदाचित तुझे कर्मभोग संपलेही असतील, तेव्हा आता सगळे संपत्ती आणि ऐश्वर्यासह सगळी सुख प्रदान करणाऱ्या बालाजीला नम्रपणाने शरण द्या. हो शेखर. अरे मी अगदी स्वानुभवाने सांगतोय. हे बघ आता वेळ करू नकोस, उद्याच तिरुपतीला जा आणि पैशाची काही अडचण असेल तर मला सांग.
नाही यार, इतकी नाही खालावली परिस्थिती. आहेत माझ्याकडे पैसे.
अरे
थँक्स अ लॉट.
अरे चल इट्स ओके.
येतो मी. येऊ आहे
या.
चल
आलात लवकर. स्वयंपाक तयार आहे, पटकन जेवून घ्या. चला
दीपू.
आज खूपच लाडात आली असवारी
दीपू.
ते काही नाही, स्वयंपाक तयार आहे. आपण डायनिंग टेबल वर बसूनच बोलूया. जे काय बोलायचं
ना ते.
बर काय बोलायचं.
बरं उद्या मी तिरुपतीला निघाल आहे.
म्हणजे बालाजीला? खरच खूप ऐकलं होतं बालाजी बद्दल, पण हे असं अचानक काय काढलं बालाजीला जायचं?
खर तर जोडीनं जायची इच्छा होती, पण
असं काय करताय एवढं का मला कळत नाही. तुम्ही सुद्धा कमालच करता.
ही पा किती समजूतदार आहेस ग.
चला
जेवायला आधीच खूप उशीर झालाय, पटकन जेवून घ्या.
तिला गेल्यानंतर नीट चौकशी करून सगळी माहिती मिळवा. मला पक्की खात्री आहे मनापासून मारलेली हाक ईश्वरापर्यंत नक्की पोहोचते. स्वतःची काळजी घ्या.
अरे हो बाबा, किती काळजी करशील. योमी बाय
बाय.
दशरथ नंदन बालाजी, हरि मधुसूदन बालाजी, प्रसन्न आनन बालाजी.
बालाजी जय बालाजी, निर्मल निर्मल बालाजी. बालाजी जय बालाजी, निर्मल निर्मल बालाजी.
हे शुभ शकुनी बालाजी, तेज विलोभनी बालाजी, शेष शायनी बालाजी, भक्त कंठमणि बालाजी.
बालाजी जय बालाजी, निर्मल निर्मल बालाजी. बालाजी जय बालाजी, निर्मल निर्मल बालाजी.
संकट मोचन बालाजी, सुवर्णमय तन बालाजी, गरुड वाहन बालाजी, सुगंध कांचन बालाजी. असीम कृपाळू बालाजी, तिमिर वगळू बालाजी, मुनी मन भाळू बालाजी.
बालाजी जय बालाजी, निर्मल तिरुपति बालाजी.
काय पाहुण दौरा कोणीकडे?
तिरुपतीला चाललंय.
तिरुपतीला चाललाय आणि असल्या मुडॉप मध्ये? हो असत खेळत चला. बघा मी पण तिरुपतीलाच चाललोय, असत खेळत मजेत. जग विसरलोय जग.
एकदम हसत खेळत जायचं.
मूड कशाल ऑफ करून घेत आहे?
नाही पहिल्यांदाच चाललोय ना तिरुपतीला, तो भाग मला नवीनच.
नवीन आहे? अहो कशाला घाबरताय, मी आहे ना तुमच्या बरोबर. अहो गेली 25 वर्ष मी तिरुपतीला जातोय आणि कानाकोपरा तुम्हाला मी दाखवीन तिरुपतीचा. कशाला घाबरताय, चला जाऊया. देवाला जायचंय ना, हसत खेळत जायचं. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा.
बालाजी प्रफुल्ल कांति बालाजी, चंदन कांति बालाजी, सुगंध कांति बालाजी.
बालाजी जय बालाजी, निर्मल तिरुपति बालाजी. बालाजी जय बालाजी, निर्मल तिरुपति बालाजी.
शंख चक्रधर बालाजी, गदा चक्रधर बालाजी, वीर धनुर्धर बालाजी, चक्र चक्रधर बालाजी.
बालाजी
जनाभा बालाजी नभांग आभा बालाजी अपूर्व लाभा बालाजी लाभ अलाभा बालाजी गोकुळ बाळा बालाजी मेघ सावळा बालाजी दीन दयाळा बालाजी निळा सावळा बालाजी चकोरा बालाजी नवनीत चोरा बालाजी बल्लव पोरा बालाजी
नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ओम वेंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
ओम व्यंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
ओम व्यंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
ओम व्यंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
वेंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
ओम वेंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
वेंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः वेंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः
ओम वेंकटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरु
व्यंकटेश्वर नमो नमः, श्रीमन्नारायण नमो नमः, तिरुमल तिरुपति नमो नमः, जय बालाजी नमो नमः। वेंकटेश्वर नमो नमः, श्रीमन्नारायण नमो नमः, तिरुमल तिरुपति नमो नमः, जय बालाजी नमो नमः। वेंकटेश्वर नमो नमः, श्रीमन्नारायण नमो नमः, तिरुमल तिरुपति नमो नमः, जय बालाजी नमो नमः। वेंकटेश्वर नमो नमः, श्रीमन्नारायण नमो नमः, तिरुमल तिरुपति नमो नमः, जय बालाजी नमो नमः।
हाँ, आपण आहोत ना आता या सप्तगिरी पर्वतावर, आणि हा जो परिसर दिसतोय हा पूर्ण तिरुपतीचा परिसर।
तिरुपति नमो नमः, जय बालाजी नमो नमः।